आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता। इराणचे दुबई आणि कुवेतच्या ऊर्जा साठ्यांवर हल्ले। आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल। गौरव गोगोई काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित। महाराष्ट्रात चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली। आणि जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसाची संततधार। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने सक्षमसाठी व्यवस्थापन हज समितीबरोबरची बोली प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे युरिया खताच्या उत्पादनासाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे देशांतर्गत युरिया उत्पादन वाढणार आहे। यापूर्वी देशात 54,500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं युरिया उत्पादन होत होतं, ते आता 76,000 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सध्या देशात 61,14,000 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून उत्पादनात वाढ झाल्यास त्याचा फायदा यंदाच्या खरीप हंगामासाठी होणार आहे। इराणमध्ये नववर्ष दिन नवरोजचा सण साजरा होत असताना इस्रायलने आज पुन्हा तेहरानवर हवाई हल्ला चढवला। इराणच्या गॅस साठ्यांवर हल्ला न करण्याचं इस्रायलनं कालच कबूल केलं होतं। दरम्यान इराणने शेजारच्या देशांवर हल्ले वाढवले आहेत। दुबईमध्ये आज पहाटे ईद उल फित्र निमित्ताने नमाज अदा केली जात असताना इराणनं क्षेपणास्त्र डागली। कुवेतमधल्या तेल शुद्धीकरण कारखान्यावरही इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे। तर हिजबोलला आणि इराणशी संबंधित जाळं उद्ध्वस्त केल्याचा दावा संयुक्त अरब अमिरातीनं केला आहे। सौदी अरेबिया, कतर, कुवेत आणि युएईच्या ऊर्जा साठ्यांवर आणि लगतच्या जहाजांवर इराणने हल्ले केल्याचं या देशांनी म्हटलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काल एक तातडीची बैठक झाली, त्यावेळी इराणने हल्ले थांबवावेत असं आवाहन आखाती देशांच्या प्रतिनिधीनं केलं आहे। इराणविरुद्धच्या आपल्या लष्करी मोहिमेद्वारे इस्रायल आणि अमेरिका संपूर्ण जगाचं संरक्षण करत आहेत असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे। ते काल जेरुसलममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। इस्रायली हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता लक्षणीयरित्या कमी झाली असून नेतान्याहू यांनी केलेला दावा तेहरान आणि युरेनियमचं संवर्धन करू शकत नाही किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करू शकत नाही, महत्वाच्या जागतिक तेलमार्गात अडथळा आणून इराण जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं नेतान्याहू यांनी सांगितलं। दरम्यान पेंटॅगॉन या अमेरिकेच्या संरक्षण विभागानं इराण युद्धासाठी अमेरिकन काँग्रेसकडे 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे। दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा पाकिस्तान जोपर्यंत थांबवणार नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील असा इशारा भारतानं दिला आहे। दहशतवादाचं केंद्र बनलेल्या पाकिस्ताननं सिंधू पाणी करारासंदर्भात बोलण्यापूर्वी आधी माणुसकी जपावी असे खडे बोल संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी सुनावले आहेत। गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा करार निलंबित केल्याचं हरीश यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज उत्तर प्रदेशात वृंदावन इथल्या रामकृष्ण सेवाश्रम रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन केलं। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकार देत असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली। राष्ट्रपती कालपासून 3 दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत। वृंदावन इथल्या प्रेमनंदजी महाराज आश्रम आणि निम करोली बाबांच्या समाधीस्थळालाही त्यांनी आज सकाळी भेट दिली। राष्ट्रपती आज संध्याकाळी वात्सल्य ग्राम या महिला बालकं आणि वृद्धांसाठी कार्यरत संस्थेला भेट देणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुडुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी आज मिरवणुकीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. आसाममध्ये काँग्रेस आणि रायजोर दल यांच्यात युती झाल्याची औपचारिक घोषणा काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी आज केली. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं सांगत ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं अखिल गोगोई यांनी जाहीर केलं. तामिळनाडूत AIADMK भाजप आणि NDAमधील इतर घटक पक्षांच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती AIADMKचे सरचिटणीस एडाप्पीडी के पलानीस्वामी यांनी आज दिली. पलानीस्वामी यांनी काल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केरळमध्ये काँग्रेसनं 37 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. याआधी काँग्रेसनं 55 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. केरळ पुडुचेरी आसाम इथं 9 एप्रिलला विधानसभा निवडणुका होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होईल. महाड इथलं चवदार तळ सर्वांसाठी कुलक करण्यासाठी झालेल्या सत्याग्रहामुळे केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा इतिहास बदलला. या सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समतेची जाणीव रुजवली, त्यामुळे हे आंदोलन महत्वाचं मानलं जातं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज महाड इथं चवदार तळ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. चवदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. इथे आलेल्या लोकांना, भाविकांना, सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, भरत गोगवले, आदिती तटकरे, उदय सामंत हे मंत्रीही उपस्थित होते. कुशल मनुष्यबळासाठी वाढती जागतिक स्पर्धा लक्षात घेता अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या OPT या कार्यक्रमाला पाठिंबा देण्याबाबतचं एक द्विपक्षीय विधेयक अमेरिकेच्या संसदेत नुकतंच मांडण्यात आलं. या विधेयकात इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून त्या लागू झाल्यावर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पदवी संपादन केल्यावर आपल्या अभ्यासक्षेत्राशी संबंधित कामाचं प्रशिक्षण आणि रोजगाराची परवानगी औपचारिकपणे मिळवता येईल. अमेरिकेत नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B व्हिसा कार्यक्रमावर अमेरिकन संसदेत या आठवड्यात चर्चा झाली. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकानं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या मंगळवारी केलेल्या कारवाईत सुमारे 64 कोटी रुपये किमतीची गांजा तस्करी उघडकीस आणली. या प्रकरणी 4 जणांना अटक झाली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा, इशाराणी बरुआ आणि मालविका बनसोड या भारतीय खेळाडूंनी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला उपउपांत्यपूर्व फेरीत तन्वीनं भारताच्याच अनमोल खबरचा पराभव केला तर इशाराणी बरुआनं कॅनडाच्या वेन यू झांगचा पराभव केला. आणखी एका सामन्यात मालविका बनसोडनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला हरवलं. पुरुष दुहेरीत अर्जुन मदाथिनील रामचंद्रन आणि हरिहरन अमासा करुणाकरन या जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज जागतिक चिमणी दिन आहे. चिमण्यांच्या घटत असलेल्या संख्येबद्दल जागृती करण्यासाठी 2010 सालापासून भारतातल्या नेचर फॉरएव्हर संस्था आणि इकोसिस ऍक्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा दिन सुरू झाला होता. जम्मू काश्मीरमध्ये आज सलग 5व्या दिवशी जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस होत आहे. राज्यात सर्वत्र तापमान कमी झालं आहे. डोंगराळ भागात सतत हिमवृष्टी होत असून काल दिवसभरात गुलमर्गमध्ये 23 सेंटीमीटर जाड बर्फाचा थर साचला होता. या महिना अखेरीस पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार हिमवृष्टीची शक्यता आहे. पर्यटकांनी हवामानाचा अंदाज घेऊन सहलीचे बेत आखावेत असं प्रशासनानं सांगितलं आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही कालपासून डोंगराळ भागात हिमवृष्टी होत असून तराईमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. चारधाम क्षेत्रात हिमवृष्टीमुळे कडाक्याची थंडी आहे. महाराष्ट्रात काल विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उपहिमालयीन क्षेत्रात आज अतिवृष्टीची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता. इराणचे दुबई आणि कुवेतच्या ऊर्जा साठ्यांवर हल्ले. आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल. गौरव गोगोई काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित. महाराष्ट्रात चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आणि जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसाची संततधार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.